chinimandi.com podcast.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सुरू केली हँड सॅनिटायझरची निर्मिती. कोरोना महामारीचा फैलाव रोखला जावा आणि त्यासाठी सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने सहकारी साखर कारखान्यांनी हँड सॅनिटायझरची निर्मिती करावी असं आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम हँड सॅनिटायझरची निर्मिती केली असून हे उत्पादन संजीवनी सॅनिटायझर नावानं बाजारात आणलं आहे अशी माहिती अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी दिली. याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, साखर सहव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सुरक्षा अधिकारी प्रकाश डुमरे आदी उपस्थित होते. ते म्हणाले की संजीवनी उद्योग समूहाने नागरिकांच्या प्रत्येक आपत्तीत सातत्याने मदतीची भावना ठेवत सर्वप्रथम सहकार्य दिलं आहे. सध्या जगात कोरोना महामारीमुळे अनेक मृत्यू होत आहेत. हा विषाणू संसर्ग प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाने 50,000 लिटर सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक फवारणी करून काकडी विमानतळासाठी 4 सुरक्षा सूट स्प्रे पंप मोफत दिले असून मतदारसंघातील 11 प्राथमिक आणि उप आरोग्य केंद्रांना तसंच खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयाला सुमारे 3,000 लिटर हँड सॅनिटायझरचा पुरवठा मोफत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोडियम क्लोराईड देखील पुरवलं आहे. ही आपत्ती मोठी आहे, त्याचं निवारण करण्यासाठी सर्वांचं सहकार्य तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या नॉर्म्सप्रमाणे संजीवनी हँड सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्याची निर्मिती करताना खूप अडचणी आल्या. याबाबतच्या परवानग्या तसंच कच्चा माल बूज रंग इथं उपलब्ध होत नाही. मुंबईतून हा कच्चा माल मिळवताना कष्ट पडले. कोरोनाला हरवण्यासाठी या पार्श्वभूमीवर संजीवनी उद्योग समूहानं 10,000 उपरणे, 10,000 मास्क, फळे आणि भाजीपाला विक्रेते तसंच कष्टाचं काम करणाऱ्या मजूर आदींना 20,000 मास्क, 350 सफाई कामगारांना सुरक्षा सूट, वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसंच संस्थांना मोफत वितरित केलं आहे. कोरोना व्हायरसचा धोका ओळखून त्यावर नेमकेपणानं काम केलं आहे. नागरिकांनी वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचं पालन करावं, घराबाहेर पडू नये, वारंवार साबणानं हात स्वच्छ करावे, संपर्क कमी करावा असंही शेवटी कोल्हे म्हणाले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी हँड सॅनिटायझरची निर्मिती 90, 180, 500 मिली तसंच 1 लिटर आणि 5 लिटर स्वरूपात बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याचंही बिपिनदादा कोल्हे यांनी सांगितलं.